आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे
आणि गौरी देशमुख
प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय. भाजपाला पहिल्यांदाच 130 पेक्षा जास्त जागा. महाविकास आघाडीतल्या पक्षांना मतदारांनी नाकारलं. काँग्रेसला अवघ्या 15 जागा. महायुतीचा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा पुन्हा सत्तेकडे.
महाराष्ट्रातल्या जनतेनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश दिलं तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या. आतापर्यंत 196 जागांचे निकाल हाती आले आहेत. एकूण 288 पैकी 228 जागा महायुतीतल्या प्रमुख पक्षांना मिळतील असं चित्र आहे. त्यातला विचार करता भाजपाला 80 जागांवर विजय मिळाला असून 50 जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. शिवसेनेला 39 जागांवर विजय मिळाला असून 18 जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 33 जागांवर विजय मिळाला असून 8 ठिकाणी हा पक्ष आघाडीवर आहे. महाविकास आघाडीला 45 जागा मिळतील असं चित्र आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 16 जागांवर जिंकला असून 4 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 9 जागांवर विजयी झाला असून 6 जागांवर आघाडी घेऊन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 6 जागांवर विजयी झाला असून 4 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
आता मुंबई आणि कोकणातल्या परिस्थितीचा आढावा घेऊया. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणनं उद्धव ठाकरे यांना फारसा प्रतिसाद दिलेला नाही. मुंबई शहरमधून भाजपाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 उमेदवार तर काँग्रेसचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. मुंबई उपनगरमधून भाजपाचे 12 उमेदवार निवडून आले आहेत तर शिवसेनेचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 तर काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला आहे. रायगडमधून भाजपाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत तर शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला आहे. रत्नागिरीमधून शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भाजपाचा 1 आणि शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून आले आहेत. ठाणे जिल्ह्यातून भाजपाचे 9 उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 आणि समाजवादी पार्टीचा 1 उमेदवार निवडून आला आहे. पालघर जिल्ह्यातून भाजपाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत तर शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांमध्ये महायुतीचं वर्चस्व राहिलं असून महाआघाडीला केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. पुणे जिल्ह्यात 21 जागांपैकी 18 जागा महायुतीने तर केवळ 3 जागा महाआघाडीने जिंकल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात 12 जागांपैकी 8 जागांवर महायुतीने तर 4 जागांवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला आहे. सोलापूर जिल्ह्यात 11 जागांपैकी महायुतीला 4 जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीला 7 जागा मिळाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातल्या 8 पैकी सर्व जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 10 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. निवडणुकीत काँग्रेसचे 2 तर महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1 अशा 3 विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला. सांगली जिल्ह्यात सर्व 8 विधानसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर झाले असून महायुतीला 5 तर महाविकास आघाडीला 3 जागा मिळाल्या आहेत.
मराठवाड्यातल्या 46 मतदारसंघांपैकी बहुसंख्य ठिकाणी महायुतीनं विजय मिळवला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9, जालना जिल्ह्यातल्या 5, नांदेडमधल्या 9 आणि हिंगोलीमधल्या 3 मतदारसंघांमध्ये महायुतीनं निर्विवाद विजय मिळवला आहे. परभणीतले 4 पैकी 3, बीडमधले 6 पैकी 5, लातूरमधल्या 6 पैकी 5 मतदारसंघात महायुती विजयी झाली आहे तर महाविकास आघाडीनं बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी 1 ठिकाणी विजय मिळवला आहे. धाराशिव जिल्ह्यात दोन्ही आघाड्यांना प्रत्येकी 2 जागांवर यश मिळालं आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातल्या 11 मतदारसंघात महायुतीनं सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. अहिल्यानगरमधल्या 12 पैकी 10 जागा महायुतीनं जिंकल्या असून एका जागेवर काँग्रेसला यश आलं आहे. तर कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार आघाडीवर आहेत. धुळे जिल्ह्यातल्या सर्व 5, नाशिकमधल्या 15 पैकी 13, नंदुरबारमधल्या 4 पैकी 3 जागांवर महायुती विजयी झाली आहे.
विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या 8ही विधानसभा मतदारसंघांचा निकाल हाती आलाय. अटीतटीच्या झालेल्या या लढतीमध्ये अमरावती जिल्ह्यात 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झालाय. अमरावती मतदारसंघात भाजपाला 5 जागांवर विजय मिळालाय. महायुतीमधल्या अजित पवार गटाला 1 जागा, बडनेरा मतदारसंघात महायुतीतल्या युवा स्वाभिमान पक्षाला 1 जागा, अशा एकूण 7 जागांवर महायुतीला यश मिळालं आहे. दर्यापूर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 जागा मिळाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने 5 जागांवर आघाडी घेतली आहे. 7 पैकी 3 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे पक्ष यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. वणीत महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 जागा मिळाली. यवतमाळमध्ये अद्यापही मतमोजणी पूर्ण व्हायची असून तिथं काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात 7 पैकी 6 जागा महाविकास आघाडीनं गमावल्या आहेत. गोंदियात भाजपाच्या 3 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची 1 जागा अशा 4ही जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला तिथं खातं उघडता आलं नाही.
वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या 3 जागा जिंकून आल्या. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला विजय मिळाला. बुलढाणा जिल्ह्यात महायुतीला 6 जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीनं 1 जागा मिळवली. अकोला जिल्ह्यात बाळापूर विधानसभा मतदारसंघात 27व्या फेरीअंती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नितीन देशमुख 6912 मतांनी पुढं आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघांमध्ये महायुतीचे तर 1 मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजय झाले आहेत. अहेरी गडचिरोली महायुतीकडे आले असले तरी आरमोरीत काँग्रेसनं विजय मिळवला आहे. नागपूर शहरातल्या 6 मतदारसंघांमध्ये 4 ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. नागपूर पश्चिममधून काँग्रेसला 1 जागा मिळाली. नागपूर उत्तरमधून काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. नागपूर ग्रामीणमधल्या 6 मतदारसंघांमध्ये 5 ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. हिंगणा सावनेर आणि काटोलमधून भाजपा आघाडीवर तर कामठी इथं भाजपानं विजय मिळवला आहे. उमरेडमध्ये काँग्रेसला विजय मिळाला असून रामटेकमध्ये शिवसेनेला विजय मिळाला आहे.
महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी राज्यातल्या मतदारांचे विशेषतः महिला आणि युवकांचे आभार मानले आहेत.
सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. सर्वांगीण विकास करताना सर्व घटकांचा विचार केला आणि लाडकी बहीणसारख्या योजना दिल्याचं त्यांनी सांगितलं.
लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे, हे फक्त बोलणारं सरकार नाहीये, आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला. आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही फक्त बोललो नाही तर 5 इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा. आणि आम्ही तर आम्हाला माहित होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये आडकाठी आणतील, म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले.
योजना फक्त कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणीही केल्याचं ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही उपस्थित होते. मोदी सरकारच्या पाठबळामुळे हा विजय शक्य झाल्याचं फडणवीस म्हणाले.
आजच्या निकालाने हे स्पष्ट केलंय की संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. आणि मोदीजींनी जो नारा दिला होता, एक है तो सेफ है, महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे. सगळ्यांनी एकत्रित मतदान केलेलं आहे आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत.
हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे सहा रिजन आहेत ना, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजन मध्ये, नाशिक, सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली. चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं. काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतांनी त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत.
महाराष्ट्रातले निकाल अनपेक्षित असून त्यावर सविस्तर विचार करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. झारखंडमध्ये इंडिया आघाडीला जनादेश दिल्याबद्दल तिथल्या जनतेला त्यांनी धन्यवाद दिले आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना या विजयाबद्दल राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विधानसभेचे आज लागलेले निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत मातोश्री इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. ते म्हणाले,
हा निकाल अनाकलनीय आहे आणि याच्या मागचं गुपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल. तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका. काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे, असूही शकतो, पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये. पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू.
राज्यात वाढलेली महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांच्या अडचणी अशी परिस्थिती असताना लोकांनी महायुतीला मतदान कसं केलं हे कळत नाही असं ठाकरे म्हणाले. मात्र जिंकलेल्यांचं अभिनंदन करून राज्यात आता अस्सल भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या विधानसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांना पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळवण्यात यश आलं. भाजपाचे विजयकुमार गावित नंदुरबारमधून, गिरीश महाजन जामनेरमधून, देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून, श्रीजया चव्हाण भोकरमधून, संतोष दानवे भोकरदनमधून, अतुल सावे औरंगाबाद पूर्वमधून, सुहास कांदे नांदगावमधून, रवींद्र चव्हाण डोंबिवलीतून, गणेश नाईक ऐरोलीतून, राम कदम घाटकोपर पश्चिममधून, आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून, राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतून, नितेश राणे कणकवलीतून विजयी झाले आहेत. शिवसेनेचे आमशा पडवी अक्कलकुवा इथून, गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणमधून, संजय राठोड दिग्रसमधून, अब्दुल सत्तार सिल्लोडमधून, संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिममधून, दादाजी भुसे मालेगाव बाह्यमधून, राजेंद्र गावित पालघरमधून, एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून, राहुल नार्वेकर कुलाबा इथून, शहाजी पाटील सांगोला इथून, उदय सामंत रत्नागिरी, किरण सामंत राजापूर, निलेश राणे कुडाळ, दीपक केसरकर सावंतवाडी या मतदारसंघातून जिंकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ येवल्यातून, नरहरी झिरवाळ दिंडोरीतून, सना मलिक अणुशक्तीनगरमधून तर हसन मुश्रीफ कागलमधून निवडून आले आहेत.
काँग्रेसचे नितीन राऊत नागपूर उत्तरमधून, विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीतून, ज्योती गायकवाड धारावीतून, अमित देशमुख लातूर शहरमधून, विश्वजित कदम पलूस कडेगावमधून विजयी ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा इथून, आदिती तटकरे श्रीवर्धनमधून, दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून, अजित पवार बारामतीतून, रोहित पवार कर्जत जामखेडमधून, जयंत पाटील इस्लामपूरमधून, रोहित पाटील तासगाव कोठे महाकाळमधून विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत नर जोगेश्वरी पूर्वमधून, वरुण देसाई वांद्रे पूर्वमधून, महेश सावंत माहीममधून, आदित्य ठाकरे वरळीतून, अजय चौधरी शिवडीमधून, भास्कर जाधव गुहागरमधून जनतेचा कौल मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. याशिवाय स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा बडनेरामधून तर समाजवादी पार्टीचे अबू आझमी मानखुर्द शिवाजीनगरमधून विजयी झाले आहेत.
यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानं अनेक महत्वाच्या उमेदवारांना पराभवाचा धक्काही दिलाय. त्यात काँग्रेसचे संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात, लातूर ग्रामीणमधले धीरज देशमुख, कराड दक्षिणमधले उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसमधून बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष निवडणूक लढवणारे राजेश लाटकर, शिवसेनेचे वरळीचे उमेदवार मिलिंद देवरा, मुंबादेवीतून शायना एनसी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे, राष्ट्रवादीचे मानखुर्द शिवाजीनगरचे उमेदवार नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, अहेरीतून भाग्यश्री अतराम, माळशिरसमधून भाजपाचे राम सातपुते यांचा समावेश आहे.
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेनं विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे. काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेनं नाकारलं आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू योगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे आदींचा समावेश आहे.
वडगाव शेरी मतदारसंघात मतदान यंत्रात घोळ झाल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाचे उमेदवार हुलगेश चलवादी यांनी केला आहे. मतदान यंत्रणेतल्या घोटाळ्याविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
या मतमोजणीमध्ये विविध पक्षांना मिळालेल्या मताची टक्केवारीही स्पष्ट झाली आहे. यात भाजपाला 26.72%, शिवसेनेला 12.38%, राष्ट्रवादी काँग्रेस 9.8%, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 10.4%, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 11.3%, काँग्रेस 12.24%, मनसे 1.56%, तर इतर पक्ष आणि अपक्षांना मिळून 13.85% मतदान मिळालं आहे.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा 1990 पासूनचा इतिहास पाहता भाजपानं यंदाच्या निवडणुकीत गेल्या 3 दशकातल्या सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसनं 1990 नंतरच्या सर्वात कमी जागा जिंकल्याचं दिसून येत आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
आत्ताच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सन 1990 निवडणुकीत 42 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 1995 भाजपाला 65 तर 1999 56 जागांवर समाधान मानावं लागलं. 2004 तर 2009 46 जागा मिळालेल्या भाजपानं 2014 जवळपास 53 जागांवर बाजी मारली. 2019 हा आकडा काहीसा घसरून 105 स्थिरावला. 1990 141 जागांवर विजय मिळवलेला काँग्रेसला त्यानंतर उतरती कळा लागल्याचं दिसतं. 1995 86, 1999 75 तर 2004 69 जागांवर काँग्रेसची घसरण झाली. त्यानंतर 2009 निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढून 82 गेल्या, पण पुढच्याच 2014 निवडणुकीत जवळपास निम्म्यावर म्हणजे 42 आल्या. 2019 यात अवघ्या 2 जागांची वाढ झाली. शिवसेनेला 1990 निवडणुकीत 52 जागा मिळाल्या होत्या, त्यात 1995 वाढून 73 गेल्या. नंतरच्या 2 निवडणुकांमध्ये यात थोडी घट होऊन शिवसेनेला 69 आणि 62 जागा मिळाल्या. 2009 पक्षाच्या आमदारांची संख्या 44 घसरली, पण 2014 पुन्हा वाढून 63 पोचली. विद्यमान विधानसभेत शिवसेनेचे 56 आमदार आहेत. 1999 पासून निवडणुकीत उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पहिल्याच निवडणुकीत 58, त्यानंतर 2004 आणि 2009 विजय मिळवला होता. 2014 राष्ट्रवादी काँग्रेसला 41 समाधान मानावं लागलं, तर 2019 हा आकडा 54 गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 2004 पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरून 3 विजय मिळवला. 2009 हा आकडा 13 गेला, मात्र 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये मनसेचा 1-1 आमदारच विधानसभेत पोहोचला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1990 आणि 1995 निवडणुकीत प्रत्येकी 3 मिळाल्या होत्या, मात्र नंतरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना एकही विजय मिळवता आला नाही. गेल्या 3 या पक्षाचा 1 आमदार विजय झाला आहे. जीवन भावसारसह अपर्णा खुण, आकाशवाणी समाचार, मुंबई.
झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागांच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार झारखंड मुक्ती मोर्चानं 27 जागांवर विजय मिळवला आहे, तर 7 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाला 16 जागा तर 5 जागांवर आघाडी आहे. काँग्रेसला 11 जागांवर विजय तर 5 जागांवर आघाडी आहे. राष्ट्रीय जनता दलाला 3 जागांवर विजय, कम्युनिस्ट पक्ष मार्क्सिस्ट लेनिनिस्टला 2 जागांवर विजय मिळाला आहे. लोकजनशक्ती पक्ष रामविलास आणि झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चा या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सत्यन मोकेरी यांचा 4,10,931 मतांच्या फरकानं पराभव केला. प्रियंका यांना 6,22,338 मतं मिळाली तर मोकेरी यांना 1,11,407 मतं मिळाली. भाजपाच्या नव्या हरिदास तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना 1,09,939 मतं मिळाली. दरम्यान नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू आहे. भाजपाचे संतुकराव हंबर्डे यांनी काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांच्यावर 46,000 जास्त मतांची आघाडी घेतली आहे.
याशिवाय विविध राज्यांमधल्या विधानसभांच्या पोटनिवडणुकांची मतमोजणीही आज सुरू आहे. यापैकी 43 जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. आसाममधल्या 5 जागांवर भाजपानं तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि आसाम गण परिषद या पक्षांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. बिहारमधल्या 4 जागी भाजपानं तर प्रत्येकी 1 जागेवर हिंदुस्थानी आवाम मोर्चा सेक्युलर आणि संयुक्त जनता दलानं बाजी मारली आहे. छत्तीसगड आणि गुजरातमधल्या प्रत्येकी 1 जागेवर भाजपाची सरशी झाली आहे. कर्नाटकातल्या 3 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजय झाले आहेत. केरळमध्ये 2 प्रत्येकी 1 जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं जिंकली आहे. मध्य प्रदेशातल्या 1 जागेवर भाजपा आणि 1 जागेवर काँग्रेस विजय झाली आहे. मेघालयमधली 1 जागा नॅशनल पीपल्स पार्टीनं आपल्या नावावर केली आहे. पंजाबमधल्या 3 जागांवर आम आदमी पक्षानं 3 तर काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवला आहे. राजस्थानातल्या 7 जागांवर भाजपाची सरशी झाली आहे तर प्रत्येकी 1 जागेवर काँग्रेस आणि भारत आदिवासी पक्षाचा विजय झाला आहे. सिक्कीममधल्या 2 जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशातल्या 6 जागांवर भाजपा, 2 जागांवर समाजवादी पार्टी तर 1 ठिकाणी राष्ट्रीय लोकदलाचा उमेदवार निवडून आला आहे. उत्तराखंडमधली 1 जागा भाजपानं आपल्या नावावर केली आहे तर पश्चिम बंगालमधल्या 6 जागा तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज सुरळीत चालवण्यासाठी ते सर्वपक्षीय सदस्यांना सहकार्याचं आवाहन करतील. संसदेचं अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होत असून ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. येत्या 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सभागृहाची बैठक होणार नाही.
मुंबई शहर जिल्ह्यातल्या 10 विधानसभा मतदारसंघांपैकी 9 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यातल्या 4 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले असून 1 जागेवर भाजपा आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत तर काँग्रेस पक्षाचे 2 उमेदवार निवडून आले आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 1 उमेदवार विजयी होऊ शकला नाही. भाजपाकडून कुलाबा मतदारसंघात राहुल नार्वेकर, मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, वडाळा विधानसभा मतदारसंघात कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत तर सायन कोळीवाडा मतदारसंघात कॅप्टन तमिळ सेल्वन हे 19व्या फेरीअखेर 7,880 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भायखळा मतदारसंघात मनोज जामसुतकर, शिवडीतून अजय चौधरी, वरळीतून आदित्य ठाकरे आणि माहीम मतदारसंघातून महेश सावंत हे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. सोबतच मुंबादेवी मतदारसंघातून अमीन पटेल आणि धारावीतून ज्योती गायकवाड हे काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत.
ठाणेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने ठाणे जिल्ह्याचा गड राखला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही, त्यामुळे एका अर्थानं जिल्ह्यातून उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही भावांच्या पक्षाला एक प्रकारे हद्दपार व्हावं लागलं आहे. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांच्या लढतीत शिंदे हे 1,20,717 मतांनी विजयी झाले. दिघे यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला या लढतीत आव्हाड यांचा विजय झाला आहे. डोंबिवलीमधून भाजपाचे उमेदवार आणि मंत्री रवींद्र चव्हाण विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दीपेश म्हात्रे या लढतीत चव्हाण यांचा विजय झाला, तर म्हात्रे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. ठाणे जिल्ह्यात भाजपानं 9 पैकी 9 जागा जिंकल्या, तर शिंदे यांच्या शिवसेनेनं 7 पैकी 6 जागा जिंकल्या. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात 2 जागा लढवल्या, त्यापैकी शहापूरच्या जागेवर त्यांना विजय मिळाला.
महाविकास आघाडीतल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं 10 आणि काँग्रेसनं 2 जागा लढवल्या. या दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं 5 पैकी 1 तर समाजवादी पार्टीनं रईस शेख यांच्या रूपानं 1 जागा जिंकली आहे. नवी मुंबईतल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार मंदा म्हात्रे तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. अवघ्या 377 मतांनी त्यांनी महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईक यांचा पराभव केला. मंदा म्हात्रे यांना एकूण 91,852 मतं मिळाली, तर संदीप नाईक यांना 91,475 मतं मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार विजय नाहटा यांना 19,646 मतं मिळाली आहेत, तर तब्बल 2,588 मतं नोटाला मिळाली आहेत.
क्रिकेट. बॉर्डर गावस्कर करंडक क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज दुसऱ्या दिवसाच्या अखेर भारताकडे 218 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियात पर्थ इथं सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या नाबाद 90 आणि के एल राहुलच्या नाबाद 62 धावांमुळं भारत दुसऱ्या डावात एकही गडी न गमावता 172 धावांवर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 104 धावात आटोपला. जसप्रीत बुमरानं 5 गड्यांना तंबूत धाडलं, तर हर्षित राणानं 3 आणि मोहम्मद सिराजनं 2 गड्यांना बाद केलं. तत्पूर्वी भारताचा पहिला डावही 150 धावांवर गुंडाळला गेला होता. जॉस हेझलवूडनं 4 तर मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय. भाजपाला पहिल्यांदाच 130 पेक्षा जास्त जागा. महाविकास आघाडीतल्या पक्षांना मतदारांनी नाकारलं, काँग्रेसला अवघ्या 15 जागा. महायुतीचा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. राज्यातले निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याचं महाविकास आघाडीचं मत. आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा पुन्हा सत्तेकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.